व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.
तू का आलायस इथे? मी तुला आधीच सांगितलेलं ना, तुझा आणि माझा संबंध आता संपलाय.
नको ना असं बोलूस यार.
तुला माहितीये ना, सायन्स कधी खोटं नाही बोलत.
ते मला काही माहित नाही. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माझं प्रेम तुला कधीच काही होऊ देणार नाही.
तू जा ना, तुझं आयुष्य माझ्या मागे नको बर्बाद करूस.
माझ्याशी लग्न करशील?
होतो येडा पिसा तवा. बघतो मी तुला जवा, होतो येडा तवा. न्यार भरल वार खुळ लागत जीवा, न्यार भरल वार खुळ लागत जीवा. मी छेडतो हा साज तुझ्यासाठीच आज, मी छेडतो हा साज तुझ्यासाठीच आज. मी झालो तुझ्यावर फिदा, मी किसन तुझा तू माझी राधा. तुझ्या फिरतीत झालो याग आधा. मी किसन तुझा तू माझी राधा, तुझ्या फिरतीत झालो याग आधा. जगाच तुझ्या पिरमात पडलो, विसरात सरना तुझ्या ध्यानात बुडलो. मला भानना जगाच तुझ्या पिरमात पडलो, विसरात सरना तुझ्या ध्यानात बुडलो. साऱ्या जगात तू मनात माझ्या भरली, जादू कशी माझ्या भरती मंतरली. साऱ्या जगात तू मनात माझ्या भरली, माझ्या भरती मंतरली. नजरेची जादू करतेस का तू, अशी नजरेची जादू करतेस का तू. मी बघता तुला झालो बावरा, मी किसन तुझा तू माझी राधा. तुझ्या फिरतीत झालो याग आधा. मी किसन तुझा तू माझी राधा, तुझ्या फिरतीत झालो याग आधा.
तुला म्हणालो तो माझं प्रेम तुला कधीच काही होऊ देणार नाही. या कृष्णाची राधा तर त्याला केव्हाच सोडून गेली होती, हे तर फक्त भास होते तिच्या असण्याचे. अनंत काळापासूनचं राधाकृष्णाचं हे प्रेम आजही अधूरच आहे, कारण कृष्णाला त्याची राधा तेव्हाही भेटली नव्हती आणि कृष्णाला त्याची राधा आजही भेटली नाही.